नमस्कार, मी राजश्री आगाशे। ऐकूया काही ठळक घडामोडी। राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचा प्रचार जोरात सुरू असून निवडणूक आयोग आणि प्रशासनाचीही तयारी सुरू आहे। मतदारांमध्ये मतदानविषयक जागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत, तर मतदान आणि मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे। काँग्रेसनं मुंबई आणि नागपूर महापालिका निवडणुकीसाठीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध केला। मुंबईच्या जाहीरनाम्यात महापालिकेच्या बंद पडलेल्या मराठी शाळा सुरू करणं, बेस्ट बसेस वाढवणं, मुंबईकरांना चांगली आरोग्य व्यवस्था, स्वच्छ पाणी आणि हवा देणं यावर भर आहे। नागपूरच्या जाहीरनाम्यात स्वच्छ, सुरक्षित आणि स्मार्ट नागपूर घडवण्याचा ठाम संकल्प व्यक्त करण्यात आलाय। CRS अर्थात नागरी नोंदणी प्रणाली सॉफ्टवेअर नोंदणीत अनियमितता आढळल्याप्रकरणी राज्य सरकारनं एक विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे। 1300 लोकसंख्या असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या शेंदुरसनी या गावात जन्म आणि मृत्यूच्या 27,000 नोंदी आढळल्याचं प्रकरण उघडकीला आलं होतं। या प्रकरणी हा तपास केला जाईल। 18 डब्यांच्या उपनगरीय गाड्यांची चाचणी जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्याच्या मध्यावर करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतलाय। विरार ते डहाणू या टप्प्यात अशा 2 उपनगरीय गाड्यांची चाचणी 14 आणि 15 जानेवारी रोजी घेतली जाईल। माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या पार्थिवावर आज पुण्यात अंतिम संस्कार झाले। आज पहाटे त्यांचं निधन झालं। ते 82 वर्षांचे होते। काँग्रेसच्या सत्ताकाळात त्यांनी रेल्वे खात्याचं मंत्रीपद सांभाळलं। पुणे फेस्टिव्हल आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सारख्या उपक्रमांची सुरुवात करून त्यांनी पुण्याला राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळवून दिली। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 376 अंकांची घसरण झाली आणि तो 85,063 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 72 अंकांची घसरण नोंदवत 26,179 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।